ए चले अरे अपन का नाम जॉनी है जॉनी। अरे जॉनी का असली नाम अंग्रेजी में करंट, हिंदी में छटका और मराठी में फटका। क्या दुनिया को बांटती है और अपन को डांटती है क्या? चल दे एक बाटली पीवर ची, कारण मला लग्नाला जायचं आहे। अरे सकाळ पासून 5 बाटल्याचा उतारा मारला पण अजून गाडी गॅर मध्ये आली नाही, लग्नाला तर गेलंच पाहिजे। चला खजूरवाडीतल्या अंकलकडं जाऊन एक खंबा मारून यावा, नाहीतर लग्नात लोक नावं ठेवतील। अरे हा काय, अरे हा काय घोटाळा झाला रे, अंकलच्या दारापुढं दिनकर शिंदे काय बोलतोय?
सायकलची घंटी अजिबात वाजत नाही, अंकल तुमच्या सायकलची घंटी अजिबात वाजत नाही, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाही, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाही। सायकल होती नवी कोरी, भिरी भिरी बघायच्या पोरपोरी, मिशी फिरवून लाईन मारण कस ते उमजत नाय, मिशी फिरवून लाईन मारण कस ते उमजत नाय, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाय, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाय ना। जुन्नाट झाली गाडी आता चोळीत बसाव दाडी, आता गोंडा घोळीता फुकट आता डाळच शिजत नाय, गोंडा घोळीता फुकट आता डाळच शिजत नाय, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाय, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाय। दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाय, आंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाय 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 नाय। जुनाट गाणं बिलकुल गाजत नाही, अंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाही, अंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाही। अंकल तुमच्या सायकलची घंटी अजिबात वाजत नाही, अंकल तुमच्या सायकलची घंटी अजिबात वाजत नाही, अंटीला दांड्यावर बसवून न्यायचं तुम्हाला साधत नाही।